आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार। सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल। त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आज 14 ऑगस्ट। आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली। या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं। प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो। तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली। फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली। 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता। या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या। अनेक नागरिकांना आपली घरं, संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो। घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला। त्यांचा संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली। केंद्रीय गृहमंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली। यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात। तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे। यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे। त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे। 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता। गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते। यावेळी ही संख्या 40 झाली आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल। यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळच्या रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यनाथ धाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रम शाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7 मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2 मानांकित एलेना रायबेकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.